आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवार आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आठव्या वेतन आयोगाच्या संदर्भ अटींना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. रब्बी हंगाम 2025 साठी 37,952 कोटी रुपयांच्या खत अनुदानाला केंद्र सरकारची मान्यता. विकसित महाराष्ट्र 2047 या व्हिजन डॉक्युमेंटला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हिरवा कंदील. आणि शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी बच्चू कडू यांच्या नेतृत्वात महाएल्गार मोर्चा नागपुरात दाखल. आता सविस्तर बातम्या. आठव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या संदर्भ अटींना केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. हा आयोग 18 महिन्यांच्या आत त्यांच्या शिफारशी सादर करेल. न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई अध्यक्षा म्हणून आयोगाचे नेतृत्व करतील, तर प्राध्यापक पुलक घोष सदस्य असतील. पंकज जैन यांची आयोगाचे सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्वनी वैष्णव यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
इतने कम समय में 8 सेंट्रल पे कमिशन का गठन भी कर दिया गया. इसके लिए काफी बड़ा कंसल्टेशन होता है. कई मंत्रालय जिनमें बड़ी संख्या में सरकारी कर्मचारी हैं, सेंट्रल गवर्नमेंट के, डिफेंस हो गया, होम हो गया, रेलवे हो गया, और डीओपीटी के माध्यम से जो ज्वाइंट कंसल्टेटिव मैकेनिज्म है सभी यूनियंस का, सभी फेडरेशंस का, उस जेसीएम के साथ भी डिटेल्ड कंसल्टेशन होता है. इन सब कंसल्टेशंस के बाद में ये टर्म्स ऑफ रेफरेंस फॉर्मेशन किया गया है. तो ये बहुत ही एक इम्पोर्टेंट टाइमली एक्शन ले लिया गया है. 18 मंथ्स के अंदर ये रिपोर्ट आएगी इसकी 8 पे कमीशन.
रब्बी हंगाम 2025 साठी केंद्र सरकारनं 37,952 कोटी रुपयांच्या खत अनुदानाला मान्यता दिली आहे. हे दर 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू करण्यात येतील. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात डाय अमोनियम फॉस्फेट डीएपी, ट्रिपल सुपर फॉस्फेट टीएसपी तसंच इतर फॉस्फेटिक आणि पोटॅशिक खतांची उपलब्धता सुनिश्चित होईल. कोणत्याही वाढीव एमआरपी शिवाय ही खतं उपलब्ध करून देण्यासाठी विशेष पॅकेज देण्यात आलं आहे. याशिवाय युरियाची उपलब्धता वाढवण्यासाठी देशांतर्गत आणि आयात केलेलं अमोनियम सल्फेट अनुदानित दरात उपलब्ध करून दिलं जाणार आहे. या निर्णयामुळे खतांचा संतुलित वापर वाढीस लागून उत्पादन क्षमता आणि शेतीतील टिकाऊपणा वृद्धिंगत होईल असा सरकारचा विश्वास आहे. विकसित महाराष्ट्र 2047 या व्हिजन डॉक्युमेंटला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली असून त्याची अंमलबजावणी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली गठीत करण्यात येणाऱ्या व्हीएमयू अर्थात विकसित महाराष्ट्र व्हिजन मॅनेजमेंट युनिटमार्फत केली जाणार आहे. या दस्तऐवजासाठी नागरिकांच्या मतांचं एआय आधारित विश्लेषण करण्यात येणार असून राज्य आणि जिल्हा पातळीवरील 16 संकल्पना आणि 100 उपक्रम निश्चित करण्यात आले आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज झालेल्या अन्य निर्णयांमध्ये महापालिका, नगरपरिषद, नगरपंचायती तसंच ग्रामपंचायतींच्या राखीव जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. तसंच वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातल्या मौजे करडा इथल्या सुविधे फाउंडेशनला देण्यात आलेल्या शासकीय जमिनीच्या भाडेपट्ट्याच्या नूतनीकरणास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. सुविधे फाउंडेशन कृषी विज्ञान केंद्रांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणारी संस्था असून ती ना नफा ना तोटा या तत्वावर चालवण्यात येते. त्यामुळे सध्या आकारण्यात येणारा भाडेपट्टा कमी करण्यात यावा अशी विनंती शासनाकडे करण्यात आली होती. त्यानुसार सन 2022-24 या कालावधीतील थकीत भाडेपट्ट्याची रक्कम आणि त्यावरील दंड व्याजाची रक्कम भरून घेऊन या फाउंडेशनला ही जमीन नाममात्र 1 रुपया दरानं 30 वर्षांकरता देण्यास मान्यता देण्यात आली. भारत हवामान बदलाचा सामना करण्यासाठी वचनबद्ध असून त्या दिशेनं ठोस पावलं उचलत असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. ते आज नवी दिल्लीत आयएसए अर्थात आंतरराष्ट्रीय सौर संघटनेच्या 8व्या अधिवेशनाला संबोधित करत होत्या. हवामान बदलाचा संपूर्ण जगावर गंभीर परिणाम होत आहे. त्याचा सामना करण्यासाठी तातडीनं ठोस पावलं उचलण्याची गरज असून त्यासाठी सूर्य हा सौर ऊर्जेचा शाश्वत स्रोत महत्वाचा असल्याचं राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या.
The ISA represents a significant step towards addressing this global challenge by encouraging the adoption and use of solar energy. Solar energy is a rediscovery of an ancient truth, that is sun is the most democratic source of energy, accessible to all and belonging to none. The Solar for All initiative of the Government of India is based on this concept.
पुढचे 4 दिवस चालणाऱ्या या संमेलनात 124 देशातले विविध विभागांचे प्रतिनिधी आणि 40 अधिक देशांचे मंत्री उपस्थित राहणार आहेत. सौर ऊर्जा क्षेत्रात जागतिक समुदायातलं सहकार्य वाढवण्यासाठी तसंच सर्वांना परवडणाऱ्या दरात सौर ऊर्जा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं उपाययोजना करण्यासंदर्भात यावेळी चर्चा होणार आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू हजारो समर्थकांसह नागपुरातील जामठा परिसरात दाखल झाले आहेत. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, शेतमालाला हमीभाव, दिव्यांगांना 6,000 रुपये मानधन तसंच मेंढपाळ आणि मच्छीमारांच्या हक्कांसाठी नागपूरमध्ये आज राज्यभरातील शेतकरी संघटना महाएल्गार आंदोलन करत आहेत. बच्चू कडूंच्या नेतृत्वात वर्धा इथून आज बाईक रॅलीनं या आंदोलनाला सुरुवात झाली. जामठ्याजवळील परिसरात बच्चू कडू जमलेल्या हजारो शेतकऱ्यांना संबोधित करणार आहेत. संपूर्ण कर्जमाफी घेतल्याशिवाय माघार घेणार नाही असं कडू यावेळी म्हणाले. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री निवास असलेल्या रामगिरीची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दरम्यान जामठा परिसरात सकाळपासून शेकडो शेतकरी उपस्थित आहेत. काँग्रेससह अनेक शेतकरी संघटनांनी या महाएल्गार मोर्चाला पाठिंबा दिला असल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे. राज्यात बांधकामासाठी कृत्रिम वाळूचा म्हणजे एम सँडचा वापर करण्याबाबत धोरण निश्चितीसंबंधीचा शासन आदेश आज जारी करण्यात आला. या निर्णयाच्या अंमलबजावणीबाबत एम सँड युनिट मंजुरीसाठी असलेले शासनाचे अधिकार आता जिल्हाधिकाऱ्यांना बहाल करण्यात आले आहेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज मुंबईत ही माहिती दिली. महायुती होणारच आणि आम्ही 51% मतांसह निवडणूक जिंकू असा विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. निवडणुकीसंदर्भातील अमित शाह यांच्या वक्तव्याचा विपर्यास करू नये, तो पक्षबांधणी संदर्भात होता असंही ते म्हणाले. मतदार यादी शुद्धीकरण ही भाजपचीच जुनी मागणी असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं. मराठी साहित्य क्षेत्रात संवेदनशील आणि वास्तववादी लेखनासाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ साहित्यिक बाबू बिरादार यांचं आज निधन झालं. आज संध्याकाळी नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातल्या मंगाजीवाडी या ठिकाणी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. बिरादार यांच्या अंतपुरुष, अग्निकाष्ट, कावड, संभूती या कादंबऱ्यांनी मराठी साहित्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. काही वृत्तपत्रांनी अमरावतीच्या माजी पालकमंत्री आणि माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री काँग्रेस नेत्या वसुधा देशमुख यांचं निधन झाल्याची बातमी दिली. या बातमीत तथ्य नसून त्यांचं आरोग्य सकुशल असल्याचा खुलासा त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. जीएसटीचे दर कमी करण्यात आल्यामुळे भारतात बचत उत्सव सुरू आहे. त्याचप्रमाणे खरेदीला देखील चालना मिळत आहे. दसरा दिवाळी दरम्यान कपडे, पादत्राणं, नवीन उपकरणं इत्यादी खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल असतो. या सर्व वस्तूंवरील जीएसटी दर कमी झाल्यामुळे खरेदी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तसंच सोनं आणि चांदीवरील जीएसटी दर कमी झाल्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी ग्राहकांनी मोठ्या प्रमाणावर खरेदी केली. यासोबतच फर्निचर, इलेक्ट्रॉनिक उपकरणं, चारचाकी वाहन इत्यादींची खरेदी सुद्धा जीएसटी दर कपातीमुळे वाढली असल्याचं समोर येत आहे. विदर्भातील नागपूरसह बहुतांश जिल्ह्यांमध्ये उद्या आणि परवा मुसळधार पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्रानं वर्तवली आहे. नागपूरसह वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये उद्या मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून आज चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान येत्या 31 तारखेपर्यंत हवामान कमी अधिक प्रमाणात ढगाळ राहण्याची शक्यता आहे. आदिवासी एकता मित्र मंडळ, स्वर्गीय लक्ष्मणराव मानकर ट्रस्ट आणि प्रगती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानं भगवान बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंती वर्षानिमित्त नवसारी अमरावती इथल्या महर्षी पब्लिक स्कूलमध्ये आज भगवान बिरसा कला संगम ही राज्यस्तरीय आदिवासी कला स्पर्धेची पश्चिम विदर्भाची विभागीय फेरी उत्साहात पार पडली. नृत्य, गायन, वाद्यवादन, चित्रकला, हस्तकला या प्रकारात ही स्पर्धा घेण्यात आली. पश्चिम विदर्भातील विविधरंगी आदिवासी पोशाख केलेल्या 400 स्पर्धकांनी यात सहभाग घेतला. युवा भारतद्वारा सरदार @150 युनिटी मार्च, विकसित भारत पदयात्रेचं आयोजन युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालय भारत सरकारच्या यवतमाळ कार्यालयाद्वारे करण्यात आला आहे. या पदयात्रेचा उद्देश युवकांमध्ये राष्ट्रीय अभिमानाची, सामाजिक जबाबदारीची भावना जागृत करणं आणि एकतेची भावना बळकट करणं हा आहे असं जिल्हाधिकारी विकास मीना यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. यवतमाळमध्ये 31 ऑक्टोबर रोजी नेहरू स्टेडियम इथून ही पदयात्रा निघेल. प्रसिद्ध नाटककार आणि वस्त्रहरण या गाजलेल्या नाटकाचे लेखक गंगाराम गवाणकर यांचं वयाच्या 86व्या वर्षी काल मुंबईत निधन झालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. 8व्या वेतन आयोगाच्या संदर्भ अटींना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. रब्बी हंगाम 2025 साठी 37,952 कोटी रुपयांच्या खत अनुदानाला केंद्र सरकारची मान्यता. विकसित महाराष्ट्र 2047 या व्हिजन डॉक्युमेंटला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हिरवा कंदील. आणि शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी बच्चू कडू यांच्या नेतृत्वात महाएल्गार मोर्चा नागपुरात दाखल. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 वाजून विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.